आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतून पीएम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमध्ये बदल. उद्यापासून नागपुरात अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2025-26 आयोजन. यंदाच्या आयपीएल क्रिकेटमध्ये आजपासून प्रारंभ. आणि अमरावती जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी ठरला विदर्भात सर्वात उष्ण, 41.2 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. आता सविस्तर बातम्या. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतून आणलेल्या पीएम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमध्ये केंद्र सरकारनं बदल केला आहे. आता 31 जुलै 2026 पर्यंत नोंदणी झालेल्या दुचाकी आणि 31 मार्च पर्यंत नोंदणी झालेल्या इलेक्ट्रिक रिक्षा आणि ढक्कल गाड्यांनाही प्रोत्साहनपर सूट मिळेल. प्रोत्साहन मिळण्यासाठी दुचाकींची कमाल किंमत मर्यादा 1.5 लाख रुपये तर रिक्षांची कमाल किंमत मर्यादा 2.5 लाख इतकी ठेवण्यात आली आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मानवतावादी मदत सुलभतेने आणि वेगाने पोहोचवण्यासाठी इराणने सहमती दर्शवली आहे. जागतिक पुरवठा साखळीत ही समुद्रधुनी महत्वाचा मार्ग असून तिथं मानवतावादी मदत आणि कृषी मालाची वाहतूक करू देण्याची संयुक्त राष्ट्रांची विनंती तेहराननं स्वीकारली आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये इराणचे राजदूत अली बहरेनी यांनी ही माहिती दिली. इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ले होत असतानाही ही विनंती मान्य केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान भारताची 2 तेलवाहू जहाजं आज होर्मुझची समुद्रधुनी पार करणार आहेत. भारतीय नौदलाच्या युद्धनौका त्यांच्या रक्षणासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात पाईपद्वारे नैसर्गिक वायू पुरवठा नेटवर्कचा विस्तार वेगानं करण्यासाठी केंद्रानं तांत्रिक व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. नवी दिल्लीतील बैठकीत त्यांनी पीएनजी विस्तारातील अडचणी मांडत डीम्ड परमिशन तत्व लागू केल्याची माहिती दिली. नवीन गृहनिर्माण प्रकल्पांसाठी पीएनजी जोडणी अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव त्यांनी मांडला. बैठकीला केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर आणि हरदीप सिंग पुरी यांच्यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 132वा भाग असेल. सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन एआयआर ऍपवरून ऐकता येईल. नागपूर येथे 29 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2025-26 आयोजन करण्यात आलं आहे. सीआयडी ॲडिशनल जनरल ऑफ पोलीस सुनील रामानंद यांनी दिलेल्या माहितीनुसार या स्पर्धेत देशभरातील 29 पथके, 935 पोलीस कर्मचारी आणि 152 डॉग स्क्वॅड सहभागी होणार आहेत. या मीटमध्ये संगणक जागरुकता, डॉग स्क्वॅड, व्हिडिओग्राफी, अँटी सॅबोटाज तपासणी, वैज्ञानिक तपास पद्धती आणि फोटोग्राफी यांसारख्या स्पर्धा होणार असून 63 पदके आणि 17 ट्रॉफी देण्यात येणार आहेत. उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळ्यास गृहराज्यमंत्री नित्यानंद राय उपस्थित राहणार आहेत. याबद्दल नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
सगळे अधिकाऱ्यांना एक त्यांना एक रिस्पॉन्सिबिलिटीज देण्यात आलेली आहे आणि सगळी व्यवस्थितपणे तयारी झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 29 तारीखला इनॉग्रेशन आहे आणि 3 तारीखला आपला क्लोजिंग सेरेमनी आहे. आणि याचे जे 6 फील्ड्स आहेत ते 6 चे 6 फील्ड आपल्यासाठी फार महत्वपूर्ण आहे. म्हणजे पोलिसिंग मध्ये आणि जसं सरांनी सांगितलं की अपग्रेडेशन इन टेक्निकल स्किल्स, सायंटिफिक स्किल्स, यूज ऑफ कम्प्युटर्स, हे सगळं जे आपलं नेहमी झालं पाहिजे कारण हे इव्हॉल्विंग फील्ड आहे आणि याचा फायदा आपल्याला पुढे भरपूर होणार आहे.
राज्य सरकारच्या 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत आज सर्वोत्तम जिल्हाधिकारी आणि सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तीपत्रांचे वितरण केले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संबंधित अधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विनायक महामुनी नागपूर यांचा देखील त्यात समावेश आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. 19वी इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. संध्याकाळी बंगळुरू इथं उद्घाटनाचा सामना एम चिन्नास्वामी मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे. गेल्या वर्षी बंगळुरूमध्येच आयपीएलच्या विजय सोहळ्याच्या वेळी क्रिकेट शौकीनांच्या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्यानं 11 जणांचा मृत्यू झाला होता. यांच्याप्रती संवेदना व्यक्त करण्याच्या उद्देशानं यंदा प्रथेनुसार उद्घाटन सोहळा होणार नाही असं बीसीसीआयनं जाहीर केलं आहे. या 11 जणांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी प्रेक्षागृहातली 11 आसनं पूर्ण स्पर्धेसाठी रिकामी ठेवण्यात येतील. सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर उद्या मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांची लढत होईल. प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी सध्या पोटीच्या स्नायूच्या दुखापतीवर उपचार घेत आहे, त्यामुळे आजपासून सुरु होणाऱ्या टाटा आयपीएल स्पर्धेत पहिले 2 आठवडे तो खेळू शकणार नाही अशी शक्यता चेन्नई सुपर किंग्ज कडून व्यक्त करण्यात आली आहे. मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके आणि आयुक्त डॉ विपिन यांनी शनिवारी गांधीसागर तलाव आणि उद्यान परिसराची संयुक्त पाहणी केली. यावेळी गणेश मंदिर ते इम्प्रेस मॉल दरम्यान वॉकिंग ट्रॅकचे काम लवकर सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले. तलाव परिसरातील उर्वरित कामे फाउंटन लाईट शो आणि खाऊ गल्ली विकसित करण्यावरही भर देण्यात आला. पाहणी दरम्यान स्थानिक नागरिकांनी मान्यवरांचे स्वागत केले. जगात इराण इस्रायल आणि अमेरिकेमधील तणाव वाढत असताना चंद्रपुरात जगाच्या शांततेसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला. सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या 1300 विद्यार्थ्यांनी मानवी शांतता चिन्ह साकारत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली. यापूर्वीचा 1070 विद्यार्थ्यांचा विक्रम मोडीत काढण्यात आला. गिनीज प्रतिनिधींनी संचालक पांडुरंग आंबटकर यांना प्रमाणपत्र प्रदान केले. गडचिरोली येथे महाराष्ट्रातील आदिवासी साहित्य या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन प्राचार्य सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना त्यांनी साहित्यात तळागाळातील लोकांच्या वेदना व वास्तव जीवनाचे प्रतिबिंब उमटणे आवश्यक असल्याचं सांगितलं. केवळ ललित साहित्य नव्हे तर संकटांवरही लेखन व्हावे असं त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमाला साहित्य अकादमी व दंडकारण्य संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. विदर्भातील अमरावती जिल्हा आज सतत दुसऱ्या दिवशी 41.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानासह सर्वात उष्ण ठरला आहे. अमरावतीप्रमाणेच अकोला आणि वर्धा इथं तापमान 41 अंश सेल्सिअसच्या घरात आहे, तर नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 40.6 अंश सेल्सिअस आणि वाशिम जिल्ह्यात 40 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान येत्या सोमवारी 30 मार्च रोजी अमरावती अकोला गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान अमरावती जिल्ह्यात गारपीट देखील होऊ शकते असा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या विविध जिल्हास्तरीय विभागांमार्फत आयोजित 5 दिवसीय यवतमाळ महोत्सवात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयामार्फत लोककल्याणकारी शासकीय योजनांचं आणि सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रदर्शनी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत लोककल्याणकारी योजना व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना प्रदर्शित करण्यात आल्या आहे. या प्रदर्शनीच्या माध्यमातून नागरिकांनी शासनाच्या योजनांची माहिती मिळवून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पालकमंत्री राठोड यांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात उमरझरी येथे वाघाच्या हल्ल्यात 1 महिला गंभीर जखमी झाली. 60 वर्षीय महिला मिरची तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांच्या पतीच्या प्रसंगावधानामुळे वाघ पळून गेला. जखमी महिलेला प्रथम साकोली उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर भंडारा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. आठवडाभरातील ही दुसरी घटना असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. युजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाची 2026 जातविषयक समानता नियमावली तसंच एनसीईआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या पाठ्यपुस्तकातल्या एका प्रकरणावरून झालेले वाद टाळण्याजोगे होते असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. वाद मांडण्याच्या पद्धतींवरही त्यांनी खेद व्यक्त केला. नियमावलीत कोणावरही भेदभाव किंवा अन्याय होणार नाही याची काळजी सरकार नक्कीच घेईल असं त्यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विजेवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूनं पीएम ई ड्राईव्ह योजनेच्या निकषांमध्ये बदल. उद्यापासून नागपुरात अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट 2025-26 आयोजन. यंदाच्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ. आणि अमरावती जिल्हा सलग दुसऱ्या दिवशी ठरला विदर्भात सर्वात उष्ण 41.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.